श्री दासबोध दशक आठवां मायोद्भव समास तीसरा सूक्ष्म आशंका निरूपण
श्री राम अरे जे जाले ची नाही त्याची वार्ता पुससी काई तथापि सांगो जीने काही संशय नुरे दूरी करिता भुजंग जळा करिता तरंग मार्तंडा करिता चांग मृग जळवा हे कल्पने करिता स्वप्न दिसे सिंपी करिता रूपे भासे जळा करिता गारवसे निमिष्य एक माती करिता भिंती जाली सिंधु करिता लहरी आली तिळा करिता पुतळी दिसू लागे सोन्या करिता अलंकार तंतु करिता जाले चीर कासवा करिता विस्तार हाता पायांचा तूप होते तरी थिजले तरी करिता मीठ जाले बिंबा करिता बिंबले प्रतिबिंब पृथ्वी करिता जाले झाड झाडा करिता छाया वाड धातु करिता पवाड उंच नीच वर्णाचा आता सो हा दृष्टांत अद्वैतास कैचे द्वैत द्वैते विण अद्वैत बोलताच नये भासा करिता भास भासे दृश्या करिता अदृश्य दिसे अदृश्यास उपमानसे म्हणून निरोपम कल्पने विरहित हेत दृश्या वेगळा दृष्टांत द्वैता वेगळे द्वैत कैसे जाले विचित्र भगवंताची करणी वर्णवेना सहस्रफणी तिने केली उभवणी अनंत ब्रह्मांडाची परमात्मा परमेश्वरु सर्वकर्ता जो ईश्वरु तया पासूनी विस्तारु सकळ जाला ऐसी अनंत नामे धरी अनंत शक्ति निर्माण करी तोची जाणावा चतुरी मूळ पुरुष, त्या मूळ पुरुषाची ओळखण, ते मूळ मायाची आपण, सकळ काही करते पण तेथेचे आले, हे उघड बोलता नये, मोडो पाहातो उपाये, ये रवी हे पाहता काय साच आहे, देवापासून सकळ झाले, हे सर्वास मानले, परी त्या देवास ओळखिले पाहिजे की, सिद्धांचे जे निरूपण ते साधकास नमने जाण, पक्व नाही अंतःकरण म्हणूनिया, अविद्या गुणे बोलिजे जीव, माया गुणे बोलिजे शिव, मूळ माया गुणे देव बोलिजे तो, म्हणून कारण मूळ माया अनंत शक्ती धरावया, तिथीचा अर्थ जाणावया, अनुभवी पाहिजे, मूळ माया तोची मूळ पुरुष, तोची सर्वांचा ईश, अनंत नामी जगदीश, तयासीची बोलिजे, अवघी माया विस्तारली, परी हे निशेष नाथिली, ऐसिया वचनाची खोली विरुळा जाणे, ऐसे अनुर्वाच्य बोलिजे, परी हे स्वानुभवे जाणिजे, संत संगे विण नुमजे काही केल्या, माया तोची मूळ पुरुष, साधका नमने हे निशेष, परी अनंत नामी जगदीश, कोणास म्हणावे, नाम रूप माये लागले, तरी हे बोलणे नीटची झाले, येथे श्रोती अनुमानिले कासयासी, आता असो हे सकळ बोली, मागील आशंका राहिली, निराकारी कैसी झाली मूळ माया, दृष्टी बंधन मिथ्या सकळ, परी तो कैसा झाला खेळ, हेची आता अवघे निवळ करून दाऊ, आकाश असता निश्चळ, मध्ये वायु जाला चंचळ, तैसी जाणीव केवळ मूळ माया, रूप वायूचे जाले तेणे आकाश भंगले, ऐसे हे सत्य मानले नवचे किं कदा, तैसी मूळ माया जाली आणि निर्गुणता संचली, येणे दृष्टांते तुटली मागील आशंका, वायुनभता पुरातन तैसी मूळ माया जाण, साच म्हणता पुन्हा लीन होतसे, वायु रूपे कैसा आहे तैसी मूळ माया पाहे, भासे परी तेन लाहे रूप तयेचे, वायु सत्य म्हणो जाता परी तो नये दाखविता, तयाकडे पाहो जाता धुळीच दिसे, तैसी मूळ माया भासे, भासे परी तेन दिसे, पुढे विस्तारली असे माया विद्या, जैसे वायोचे नियोगे दृश्य उडे गगन मार्गे, मूळ मायेच्या संयोगे तैसे जग, गगनी अभाळनाथिले अकस्मात उद्भवले, मायेचे निगुणे जाले तैसे जग, नाथिलेची गगन नभते अकस्मात आले तेथे, तैसे दृश्य झाले येथे तैसे या परी, परी त्या आभाळा करिता गगनाची गेली निश्चळता, वाटे परी ते तत्वता तैसीच आहे, तैसे माये करिता निर्गुण वाटे जाले सगुण, परी ते पाहता संपूर्ण जैसे तैसे, आभाळ आले आणि गेले तरी गगन ते संचले, तैसे गुणा नाही आले निर्गुण ब्रह्म, नभ माथा लागले दिसे परी ते जैसे तैसे असे, तैसे जाणावे विश्वासे निर्गुण ब्रह्म, ऊर्ध्वपाहाता आकाश निळिमा दिसे सावकास परी तो जाणिजे मिथ्या भास भासलासे आकाश पालथे घातले चहूकडे आटोपले वाटे विश्वास कोंडिले परी ते मोकळेचे असे पर्वती निळा रंग दिसे परी तो तया लागला नसे अलिप्त जाणावे तैसे निर्गुण ब्रह्म रथ धावता पृथ्वी चंचळ वाटे परी ते असे निश्चळ तैसे परब्रह्म केवळ निर्गुण जाणावे अभाळा करिता मयंक वाटे धावतो निशंक परी ते अवघे माईक आभाळ चळे झळे अथवा अग्निज्वाळ तिने कंपित दिसे अंतराळ वाटे परी ते निश्चळ जैसे तैसे तैसे स्वरूप हे संचले असता वाटे गुणाले ऐसे कल्पने सिगमले परी ते मिथ्या दृष्टिबंधनाचा खेळ तैसी माया हे चंचळ वस्तु शाश्वत निश्चळ जैसी तैसी ऐसी वस्तु निरावेव माया दाखवी अवेव इचायसाच स्वभाव नाथिलीच हे माया पाहाता मुळीच नसे परी हे साचा ऐसी भासे उद्भवे आणि निरसे अभाळ जैसे ऐसी माया उद्भवली वस्तु निर्गुण संचली अहम ऐसी स्फूर्ति झाली तेची माया गुण मायेचे पवाडे निर्गुणी हे काहीच न घडे परी हे घडे आणि मोडे सस्वरूपी जैसी दृष्टी तरळली तिने सेनाच भासली पाहाता आकाशीच झाली परी ते मिथ्या मिथ्या मायेचा खेळ उद्भव बोलिला सकळ नाना तत्वांचा पाल्हाळ सांडूनिया तत्वे मुळीच आहे ती. ओंकार वायूची गती तेथीचा अर्थ जाणती दक्ष ज्ञानी. मूळ मायेचे चरण तेची वायूचे लक्षण. सूक्ष्म तत्वे तेची जाण जडत्वा पावली. ऐसी पंचमहाभूते पूर्वी होती अव्यक्ते पुढे झाली व्यक्ते सृष्टिरचनेसी. मूळ मायेचे लक्षण तेची पंचभूतिक जाण. त्याची पाहे ओळखण सूक्ष्मदृष्टी. आकाशवायो वीण इच्छा शब्द करी कोण. इच्छा शक्ती तेची जाण तेजस्वरूप. मृदपण तेची जळ जडत्व पृथ्वी केवळ. ऐसी मूळ माया सकळ पंचभूतिक जाणावी. एक एक भूता पोटी पंचभूतांची राहाटी. सर्व कळे सूक्ष्मदृष्टी घालून पाहता. पुढे जडत्वास आली तरी असती कालवली. ऐसी माया विस्तारली पंचभूतिक. मूळ माया पाहता मुळी अथवा अविद्या भूमंडळी. स्वर्गमृत्य पाताळी पाचची भूते. सत्य स्वरूप आदियंती मध्ये पंचभूते वर्तती. पंचभूतिक जाणीजे श्रोती मूळ माया. येथे उठिली आशंका सावध होऊन ऐका. पंचभूते झाली एका तमोगुणापासुनी. मूळ माया गुणा परती तेथे भूते कैची होती. ऐसी आशंका हे श्रोती घेतली मागा. ऐसे श्रोती आक्षेपिले संशयास उभे केले. याचे उत्तर दिधले पुढिले समासी.
इति श्री दासबोधे गुरुशिष्य संवादे सूक्ष्म आशंका नाम समास तीसरा.